सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मैं महेश मांजरेकर, तुम्हें ऐकता है लाइट्स कैमरा एक्शन, कलाकार श्रुती बरोर।
एक्शन।
तुमची कोणती अशी गोष्ट घरी कधी पकडले गेली होती का?
नाही, फार काही मी असं काही न सांगता काही केलेलंच नव्हतं। एकदा फक्त मी असं, मला शाळेत जायचं होतं पतंग उडवायला, मला ते काही केलं ते मला मांजा बिंजा आतमध्ये होतं, मी मित्राला पाठवलं काढायला, तर त्यांना कळलं की मी खोटं बोलतोय की शाळेत अभ्यासाला जातोय, मी पतंग उडवायला जातो, एवढंच फक्त, बाकी मेजर काही नाही। कॉलनीत आमच्या खूप कैऱ्याची झाडं होती आणि कैऱ्या ह्या माझ्या वीकनेस, अजूनही चोरतो मी कैऱ्या। तर आमच्या ऑफिसमध्ये कैऱ्यांचं झाड आहे, ते बाजूच्या बिल्डिंगमध्ये, मी रोज चोरतो त्या कैऱ्या, पण आय लव इट। म्हणजे वडाळ्याला पण खूप, एकदा तर खूप मार खाल्लेला मी। आमच्या इथे एक डॉक्टर होते, त्यांचं एक नवीन कलमी झाड असं खूप असं बहरलेलं, आणि एकदा ते डॉक्टर गेले फॅमिली सगळं बाहेर, म्हणजे ते असे आमच्या कॉलनीतनं बाहेर गेली त्यांची गाडी, म्हणजे त्यांचं अगदी टेल लॅम्प गायब झालं आणि मी झाडावर होतो। नेक्स्ट 12 सेकंडमध्ये झाडावर होतो मी आणि अजून एक मुलगा, आणि इन द नेक्स्ट नॉट इवन मोर 20 सेकंडमध्ये आम्ही अख्खं झाड झोडवलेलं। एक कैरी ठेवली नाही त्यांच्या झाडावर, एक कैरी नाही। मी घरी बसलेलो, मी बाथरूमात बसून पेपर वाचत होतो आणि मला डॉक्टरांचा आवाज आला, ओरडत होते यांचे आई वडील मेले आहेत काय असं चोरात, आणि मी बाथरूमात बाहेरच येत नव्हतो, आणि माझ्या वडील सारखे तू होतास का, तू होतोस का, मी म्हटलं नाही ना मी नव्हतो, पण त्यांना पण पकडला गेलोच, कळलंच त्यांना आणि खूप मार खाल्ला। आणि टुडे आय फील व्हेरी सॉरी, कारण त्यांनी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी झाड तोडून टाकलं ते। आय फील सो सॅड, झाडावर राग काढायची काही गरज नव्हती, पण देन आय थिंक दॅट अँगर वॉज व्हेरी 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 मीन ऑफ अस।
आता मला कळलंय की महेश मांजरेकर यांना स्टुडिओमध्ये आल्यावर काय ऑफर करायचं, पण तुम्हाला माहिती आहे महेशजी ह्यांनी कधी सुद्धा आयुष्यात उधारी केली नाही। आता याचं रिझन काय कळेल तुम्हाला थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम बजाते रहो। बरं, मला सांगा सर की तुमचं कॉलेज कोणतं होतं आणि कॉलेजमध्ये तशा उधाऱ्या खूप होतात, तुमची कधी कोणती अशी उधारी किंवा तुमचं असं पर्टिक्युलर कॅन्टीनमध्ये ठरलेलं असायचं काही, असं काही होतं का?
नाही, मी एल्फिन्स्टनला होतो आणि मला आठवत पण नाही मी कधी कॅन्टीनमध्ये 2 किंवा 3 वेळा गेलो असेल, मी जायचोच नाही कॅन्टीनला। एल्फिन्स्टनच्या बाजूला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, तर क्लासेस सगळीकडे, आमचा क्लास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये होता, त्यामुळे मेजर आम्ही तिकडेच असायचो आणि मग घरून डबा घेऊन जायचो। परिस्थिती अशी होती की असं नाही घरात पैसे कुळकुळ जात की जाऊन कॅन्टीनमध्ये बर्गर खा आणि कॉफी पी।
कधी कोणत्या गोष्टीसाठी असे खूप पैसे जमवले आणि काहीतरी घेतलं त्यातनं, असं काही केलं तुम्ही?
तेव्हा नाही, तेव्हा जमवायला पण पैसे असायला लागतात ना, कुठून येणार ते? चोरी केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, पण ते आपल्याला करायचं नव्हतं, त्यामुळे तसं काही नाही होत। पण नंतर मी खूप गोष्टी घेतल्या, मे बी इट वॉज अ डिप्राईव्ड असल्यामुळे असेल कदाचित। टुडे आय डोंट थिंक बिफोर आय वॉन्ट टू बाय एनिथिंग। बाय करायचं तर करायचं, मी एकदा ठरवलं बाय करायचं तर करायचं, काय काम वाट। मी
पहिला पगार आठवतो सर,
NIBM मध्ये मला ना, मी पेपर तपासत होतो तेव्हा पैसे माझे 27 रुपये पर डे, तेवढं आठवत आहे मला, गेलो 2-3 महिने गेलो सर।
आणि हे सगळं चालू असताना मात्र असं काय झालं की त्यांचं पाऊल अभिनयाकडे वळलं? ऐका ही एक्सक्लुसिव्ह स्टोरी ओनली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत। बरं, मला सांगा अभिनयाची सुरुवात कशी झाली?
बापरे, ते खूप एक ऍक्सिडेंट होता तो खरा। आमच्या इथे कॉलनीत एक माणूस राहायचा सुधाकर जोशी म्हणून, त्यांनी आम्हाला जबरदस्ती स्टेजवर चढवलं आणि आमच्या आई वडिलांना सांगून आमचा पिक्चर बंद केला। आम्ही दरवर्षी पिक्चर दाखवायचो कॉलनीत,
हो
काही पूजा घेतली की पिक्चर दाखवाय कुठल्या तरी 60 नोव्हेंबर। आणि मग काय ते झालं, मग सुधाकर जोशीला कधीतरी पकडून मारायचं आमचं असं एक प्लॅन ठरला, कारण त्यांनी आमचा पिक्चर बंद केला। पण काही करू शकत नव्हतो, कारण त्यांनी आमच्या वडिलांना कॉन्फिडन्समध्ये घेतला होता। पण नंतर आम्ही नाटक करायला लागलो, आम्ही स्टार्ट एन्जॉईंग इट, कारण रात्री बाहेर पडायचे आपल्याला परमिशन मिळाली
म्हणून
नाटक। 9 वाजता आधी होतं कर्फ्यू, तर 9चा कर्फ्यू जवळ 12 पर्यंत ताणला गेला। बरं, काही आम्ही बाहेर फिरलो, लाईट लेट गेलो घरी, वडील वडील कुठे होतास, तुम्हीच सांगितलं त्याला नाटक करा, असं करून मग सुधाकर जोशी बिकेम आर अलिबाय। आणि मग नंतर मग रोहिणी हतंगडी आली कॉलनीत आमची, बाजूलाच राहायची, जयदेव हतंगडीचा नवरा बाजूला राहायचा, आणि मग ती आली आणि मग देन थिंग्स चेंज। तिकडे नसीर यायला लागला, उमपुर यायला लागला, त्यावेळेला असं वाटायचं यांना वेळ लागला इकडे, हे का फीचरमध्ये काम करतात, यांना कोण घेणार आहे? पण रोहिणीला नंतर गांधी मिळाला आणि सडनली आमची कॉलनी जी कोणाला माहिती नाही सांगायला लागतं, बाई इथून असं आहे तिथून तसं आहे, त्यांना मी सांगितलं ना की रोहिणी हतंगडी रेती उदर संपलं असं व्हायचं की कारण बाजूतच करत होते। त्यामुळे ते रिचर्ड अटनबरो आणि रोहिणी हटंगडी हे माझे दोघे इन्स्पिरेशन आहेत असं मला वाटतं, कारण रिचर्ड अटनबरो तिला घेतलं नसतं तर आम्हाला नाटकात यायचं वाटलं नसतं, मग तिथून आम्ही सुरू केलं।
वा, नाटकाची सुरुवात कशी झाली हे तर आपल्याला कळालं, पण यांची ओळख कधी निर्माण झाली? ऐका माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत थोड्याच वेळात ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नाटकामधली पहिली हिरोईन किंवा पहिलं नाटक जे तुम्ही गेले ते आठवतंय का?
हो, काहीतरी होत, नाव आठवत नाहीये. पण ती हिरोईन आमच्या ते सावंत नावाचा मित्र आहे आमचा, त्याची बहीण होती सुषमा सावंत, आणि तिनं बुटकी होती. मला आठवतंय म्हणजे पहिला जो सीन आहे ना, ती माझ्याशी बोलते म्हणजे एक फोटो होता तो, असं म्हटलं असं उचलू शकलो होतो, एवढी बुटकी होती ती. पण शेरे ऍक्टर्स पण नव्हती ती. पण ठीक आहे, ते पहिलं कॉलनीचं ना, त्यामध्ये ठीक आहे ते सगळंच.
बरं, मला सांगा सर की एक यु नो, पहिल्यांदा जेव्हा आपली ओळख निर्माण होते आणि पहिल्यांदा लोक जेव्हा येऊन भेटतात, अरे तुम्ही महेश मांजरेकर, असं तुमच्यासोबत झालेलं तुम्हाला कधी आठवत आहे की बाबा लोक आता ओळखायला लागलेत आपल्याला?
100 जी सिरियल होती बीपी सिंग डायरेक्ट करायची, त्यावेळेला ते सुरू झालं ऍक्च्युली. आणि मला आठवतं एक एपिसोड होता की आय डिड ऑन दिस थिंग, दुबईवरून आलेला एक चोर असतो, सगळ्यांचं टेलिव्हिजन बिलिव्हिजन कसं होतो. दॅट रिअली गेम मी अन आयडेंटिटी. खूप लोक रस्त्यात मग ओळखायची, पण ते काही चांगलं नव्हतं, हे व्हिडिओ चोर असे ओळखायचे म्हणतो, त्यामुळे फार नाही. त्यानंतर मी एक सिरियल केली क्षितिज नावाची, त्याच्यात प्लेड कॅरेक्टर होला आकाश पानसे, त्या आकाश पानसेंनी मला एक चांगली एक ओळख मिळून दिली.
चला आणि आता माझी ओळख ठेवा. अहो, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता माझी जायची वेळ झाली आहे, त्यामुळे उद्या भेटणार तुम्हाला याच लोकेशनवर महेश मांजरेकर यांच्या आयुष्याचा प्रवास घेऊन एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. तोपर्यंत तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा थ्रू फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे SHRUTEEII RED FM या नावाने माझं फेसबुक पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि इथे मला नक्की मेसेज करा. ट्विटरवर तुम्ही मला फॉलो करू शकता @RJShru RJSHRU इस हँडल से. और अब मिलती हूँ कल दोपहर इसी लोकेशन पर. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.
Got it!